श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। काल 11वी ओवी घेऊन झाली होती। अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी। सिद्धांत काय सांगितलं होता, दिसायला फार सोपं दिसतं ही गोष्ट, अलंकार नावाने शुद्ध सोनेच आहे किंवा अवयव सगळे मिळून एक शरीरच आहे किंवा देहच आहे, पण यात म्हणायचं काय माऊलींना? काय हे चांगदेवांना कळत नव्हतं? चांगदेव अज्ञानी होते। मग यात काय म्हटलं असेल, माऊलीचा भाव काय असेल? कारण आत्मज्ञानाची लेवल इतकी वर होती माऊलींची की ते समजण्यासाठी त्या पातळीवर जाणे आवश्यक आहे। सोने, सोन्याचे दागिने हे सगळे उदाहरण घेऊन झाले होते। याच्या आधीची जी ओवी आली होती त्याच्यामध्ये दृष्टा आणि दृश्य ही गोष्ट आली होती, आणि त्याच्याही आधी दृष्टा होऊन सर्व पाहणे हा सिद्धांत आला होता। नंतर दुसरा सिद्धांत आला होता की दृश्य हे दृष्टाच होऊन जाते किंवा त्या दृष्ट्याला सगळं दृश्य एकसारखं जाणवते। त्याच्या पुढची स्टेप सांगितली होती की दृश्य आणि दृष्टा हे दोन वेगवेगळे उरतच नाही, जर हे दोन वेगळेवेगळे उरलेत तर मग ते अज्ञान आहे, मग दोघांमध्ये द्वैत नाही हा भाव आला होता। पण दोन जर असतील, दोन समरस झाले असतील तरी ते एकजीव झाले ना, तरी तिथे एक शब्द आला ना। आता या 11व्या ओवीच्या माध्यमातून माऊली काय सांगत आहे की सोने आहे, निखिल हेमे, अलंकार येणे नामे असी जे निखिल हेमे, निखिल म्हणजे प्योर, हेमे म्हणजे सोनं, शुद्ध सोनेच, अलंकार हे शुद्ध सोनेच आहे। आता इथे जे लपलेली गोष्ट आहे, जे चांगदेव महाराजांच्या एक्सक्यूज खाली माऊली आपल्याला सुद्धा सांगत आहे, ती गोष्ट बघा काय मोठी गहन गोष्ट ती ही आहे की जर ते सोने आणि दागिने एक आहे, आता दृष्ट आणि दृश्य एक झाले, पण त्या सोन्याने सोन्यालाच पाहावे का पाहावे? मग सोनं जर सोन्यालाच पाहू लागेल तर पाहणे संपलं ना, पाहणे हा भाव संपला। इथे काय म्हणत आहे की सोने दागिने जरी सोन्याचे बनले आहे, सोन्याला वाटते की हे सगळं मीच आहोत, पण त्या वाटण्याच्या माध्यमातून सोनं तिथे आहे ना। माऊली म्हणत आहे की तिथे वाटणेही संपलं, पाहणेही संपलं, हा पूर्ण भावच संपला। सोन्याचा एक मॉलिक्यूल आहे किंवा एक कण आहे, तो कणही आणि तो ते दागिनही दोघांमध्ये सोनं सारखंच आहे, तर मग सोनं सोन्याला पाहायला जाईल का? सूर्याने जी जर म्हटलं की मी स्वतःचे किरण पाहतो, तर पाहणे हा भाव कुठे काय उद्भवतो? डोळा बाकी सगळं पाहू शकतो, पण डोळा डोळ्याला पाहू शकतो का आरसा नसेल तर? तर अशा प्रकारे सोनं जेव्हा त्या अलंकाराला पाहायला गेलं तर पाहणे शब्दच विसरलं, त्या लेवलची गोष्ट माऊली सांगत आहे। म्हणून दृष्टा जेव्हा सर्व जगताकडे पाहिल त्याला मीच दिसेल, पण मग ते दिसणे सुद्धा बंद होऊन जाईल। ती जी उच्च अवस्था आहे त्या उच्च अवस्थेला अभेद अवस्था म्हणतात, आणि तशा प्रकारच्या भक्तीला अभेद भक्ती म्हणतात। तर चांगदेव महाराजांना सांगताना माऊलीचा हेतू, माऊलीचा अभिप्राय हा असा असावा की हे सगळं भेदाला सर्व अभेदाला टाकून तू अभेद अशा दृष्टीने माझ्याकडे स्वतःला वळव आणि मला जाणून घेणे फक्त इतकंच जाणणे आहे आणि त्यासाठी नंतर जाणणे हा भाव पण विसरून जायचा आहे. आज 12व्या ओवीला आपण सुरुवात करू. पाहूया या ओवीच्या माध्यमातून माऊली कोणता पाहुणचार आपल्याला करणार आहे. सुरू करूया आजचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. बरावी होई तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची आपरी प्रकाशे ते एक सरी संवित्ती हे. तेवी शिवोनी पृथ्वीवरी. शिवोनी म्हणजे शिवापासून. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची अपरी. शिवापासून पृथ्वीच्या कणापर्यंत मातीच्या एकाएका पार्टिकलपर्यंत नाना प्रकारचे पदार्थ आपल्याला दिसतात. प्रकाश येते एकसरी संवित्ती हे सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा परमात्माच ज्ञान करून देणारी संवित्ती आहे. ज्ञानशक्ती आहे. परमात्मा हीच ज्ञानशक्ती आहे. नाना प्रकारचे पदार्थ भासणे हे सुद्धा त्या परमात्म्याची शक्ती आहे. आता किती गहन प्रश्न आहे. आता म्हणजे परमात्म्याला जाणून घेण्यासाठी अद्वैत भाव लागेल. मग द्वैत सापेक्ष अद्वैत पण संपून जाईल. तो भाव पण संपून जाईल. तेव्हा परमात्मा समजेल. समजणे कळणे हे सुद्धा तिथे नाही आहे. पण आता त्याच्या पुढची गोष्ट म्हणतात की हा जो भेद जाणवतो ते परमात्माची संवित्ती आहे. परमात्म्याच्याच शक्तीने त्या ज्ञानशक्तीनेच हे भासत असते. तर्क करण्याची शक्ती, रॅशनल समजण्याची शक्ती ही सुद्धा त्या परमात्म्याने दिलेली असते. तुम्हाला आठवत असेल ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योगाच्या अध्यायामध्ये ऊर्ध्व मूल मधशाखा म्हणजे वर मुळं आणि खाली फांद्या असलेलं ते झाड, त्या झाडाच्या माध्यमातून या प्रपंच वृक्षाची आपल्यासमोर मांडणी केली. आणि त्या मांडणी म्हणजे म्हटलं की त्याचे मूळ, त्या वृक्षाचे मूळ त्या मायेत आहे आणि त्याचा शेंडा हा म्हणजे ब्रह्म आहे. तर माया आणि ब्रह्म हे दोन एक्स्ट्रीम्स आहेत. पण हे पण सांगितलं होतं की माया म्हणजे ती परमात्म्याची सावलीच आहे. परमात्म्याचीच ती एक शक्ती आहे. परमात्म्याचीच ती एक सावली आहे. ती फक्त वृक्षाला प्रसवते आणि बीज हा परमात्मा टाकत असतो. तर परमात्म्याने लावलेलं बीज प्रसवलेली माया म्हणजे ज्या सगळ्या मायागम्य गोष्टी आहेत त्यासुद्धा परमात्म्याच्याच ज्ञानप्रकाशाने उद्भवतात, दिसतात, भासतात. पृथ्वीवरील सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा, त्यांचा होणारा भास परमात्म्याच्या ज्ञानप्रकाशानेच होतो. आणि परमात्म्यापासून निर्माण झालेले हे जग त्याच्यापासून भिन्न नाही. तो परमात्माच या सर्व पदार्थांच्या कणाकणामध्ये व्याप्त आहे. म्हणून आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. ते तर झालं चैतन्य. पण या चराचरामध्ये असलेला जो चैतन्याचा प्रसार आहे तो सगळासुद्धा परमात्म्याचाच व्याप आहे. जसे सर्व सोन्याच्या अलंकारामध्ये सोनेच सोने आहे, हे विश्वाचे स्फुरण म्हणजे निर्मिती हे आत्म्याचेच स्फुरण आहे. विश्व या विश्व किंवा जगत या नावांचा वेगळा पदार्थ उद्भवतच नाही. परमात्म्याचा सहज प्रकाश या जगाच्या रूपाने प्रकट झालेला आहे. ज्ञानेश्वरी संतांना ज्यावेळी 76-77 श्लोकाचं निरूपण सुरू होतं त्यात एक दोन फार सुंदर ओव्या आलेल्या. त्या ओव्या म्हणजे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्तिया ओजा बोलिजेगा. जो जेथ जैसा पाहो बैसे तया तेथ तैसे चियसे हे उजेडे का दिसे अखंड जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नी असले पणे विश्वीचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे. हे कपिध्वजा अर्जुना, प्रकाशू जो कपिध्वजा, असा जो माझा सहज प्रकाश, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा, हे कपिध्वजा अर्जुना, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्तिया ओझा बोलिजेगा. जो भक्ती या रीतीने बोलला जातो त्याला, त्या सहज प्रकाशाला भक्ती असे म्हणतात. तसेच स्वप्नाचे दिसणे किंवा न दिसणे हे आपल्या असण्यावर अस्तित्वावर अवलंबून आहे. जर आपण नसू, म्हणजे हे शरीर जर नसेल, त्यात बुद्धी जर नसेल, त्यात मन जर नसेल, तर या स्वप्नाचा भास आभास कुठून होणार? किंवा सायन्सच्या भाषेमध्ये, सायकोलॉजीच्या भाषेमध्ये जर बोललो की या शरीरामध्ये मेंदू जर नसेल, त्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स जर नसतील, आणि न्यूरॉन जर नसले तर मग कसलं स्वप्न आठवणार आपल्याला? स्मृतीशून्य होऊन जाईल. त्याप्रमाणे विश्वाचे असणे किंवा नसणे त्या परमात्म्याच्या प्रकाशावर अवलंबून असते. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या परमात्म्याच्या चित्प्रकाशाने भासते. त्या चित्प्रकाशामुळे हे जाणवत असते. जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा गुरुदेव. तुकडोजी महाराजांच्या फिलॉसॉफीमध्ये हा प्रकार आहे. ज्याचा जैसा भाव, जसा भाव असेल त्याचा गुरुदेव तसा असेल. एखाद्याला वाटलं की मला दारुड्याच व्हायचा आहे अव्वल दर्जाचा, तर त्याचा गुरु एखादा दारुड्याच असणार. एखाद्याला वाटलं की मला खूप स्किल्ड वर्कर व्हायचं आहे, सुतार काम करायला शिकायचं आहे, तर एका सुतारापासूनच त्याला शिकावं लागेल. एखाद्याला वाटलं की मला सोनाराचं काम शिकायचं आहे, तर एक सोनारच दुसऱ्या कारागिराला सोन्याचं काम शिकवू शकतो. तर जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते त्या परमात्म्याच्या चित्प्रकाशाने भासते. आता या ओवीमध्ये तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची यापरी. शिवापासून लहान लहान कणापर्यंत नाना प्रकारचे पदार्थ भासतात, दिसतात. असे दिसणे हा भास आहे. अज्ञ जीवांना जे जे दिसते ते खरेच वाटते. त्यांना जर सांगितले की हे दिसणे म्हणजे भास आहे तर ते त्यांना पटू शकत नाही, कारण ते दिसते. डोळे हे इन्स्ट्रुमेंट आहे, पाहणारी सत्ता परमात्म्याची आहे, ती दिसते. पण तो हे मान्य करत नाही की हे दृष्टा म्हणून परमात्म्याची सत्ता पाहत आहे. तो हे समजतो की हा देहच पाहत आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जड पदार्थ स्वतः निर्माण होऊ शकत नाही आणि चैतन्यरूप आत्मा तर काहीच करत नाही. मग हे विश्व झाले कसे जर आत्मा काहीच करत नाही? आत्मा करता नाही आहे. करता तर या शरीराचा आधार घेऊन जीव आहे, पण हे जीव आणि आत्म्यामधलं अंतर समजत नाही. त्यामुळे जीवाला आत्मा समजण्याची चूक होत असते आणि आत्मा हा अलिप्त असतो, त्याला काही घेणे देणे नसते आणि सगळा बंध त्या जीवावर येऊन पडतो. आणि म्हणून तो जीव जन्मोजन्मी हजारो जन्मासाठी बांधला जातो. कोणी केले, कसे केले, हे विश्व झाले कसे, ह्या सर्व गोष्टी फार अवघड आहे समजण्याला, फार डिफिकल्ट आहेत, पण त्या तशा प्रकारे या परमात्म्याच्या चित्तप्रकाशामुळे होतात. पण त्याचा आपल्याला असं वाटते की या देहाने केलं. रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात,
अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काई, तथापि सांगो जेणे काही संशय न उरे.
अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, अरे जे घडलंच नाही त्याच्याबद्दल काय बोलता, जे आम्हाला भासते ते नाही म्हणून कसे चालेल. आम्हाला दिसत आहे ना, धडधडत धडधडाईत दिसत आहे, मला डोळ्यांनी दिसत आहे, माझ्या नजरेसमोर असं असं घडलं. अरे ते घडलं, घडवून आणणारी सत्ता कोणी वेगळी होती, प्रकृती करणारी होती, आणि तुझ्या नजरेसमोर घडलं तर तू तर तिथे दृष्टा होता राजा. चिमटा काढला, काटा टोचला तर दुःख होणारच ना. एखाद्या जळणाऱ्या कोळशावर पाय पडला तर पाय तर पोळणारच ना, त्वचा करपणारच. शंकराचार्य एक गोष्ट अशी, एकदा आपल्या आपला एकदा आचार्य आपल्या दोन चार शिष्यांना घेऊन शंकराचार्य जंगलातून चालले होते, आणि जंगलातून एक चौताळला उन्मत्त झालेला हत्ती त्यांच्या पाठीमागे लागला. शिष्य लहान लहान होते, ते भराभर झाडांवर चढून गेले. शंकराचार्य म्हातारे झाले होते आणि रस्त्याने चालणेसुद्धा डिफिकल्ट होतं, म्हणून ते रस्त्याने पळत सुटले, आणि लहान लहान त्यांचे शिष्य पटपट झाडावर बराबर चढून गेले. झाडावरून एक विद्यार्थी ओरडून ओरडून म्हणाला शंकराचार्यानं, आचार्य हा हत्ती तर मिथ्या आहे ना, तुम्ही सांगता ना हत्ती मिथ्या आहे, मग पळता कशासाठी, है की नाही. आता हे विनोदाची गोष्ट आहे, पण याच्यावर शंकराचार्याचं उत्तर काय, ते म्हणतात, हत्ती मिथ्या बटो मम पलायनम अपि मिथ्या. बाळांनो हे उत्तर कळणे पटणे फार कठीण आहे, एक परमात्माच तेवढा सत्य आहे. शंकराचार्यांनी सांगितलं की बालकानो हत्ती तर मिथ्या आहेच, पण माझं पळणं जे आहे ना ते सुद्धा मिथ्या आहे, ते सुद्धा तुम्ही खरं मानू नका. मी काही हत्त्याला घेऊन पळत नाही आहे. कारण हत्ती आणि मी ही दोन नाहीच आहे असं त्यांना म्हणायचं. तर एक परमात्मा तेवढा सत्य आहे, बाकी सारे मिथ्या आहे. तो परमात्माच स्त्री पुरुष हत्ती पक्षी गुन्हेगार न्यायाधीश झाडं वनस्पती सगळं काही झालेलं आहे, पण हे कळणं फार डिफिकल्ट आहे, सोपं नाही आहे. आणि तो परमात्माच सच्चितानंद आहे, बाकी सर्व सगळा भास हा मिथ्या आहे. इथे चांगदेवांना हेच परत परत पटवून सांगत आहेत. आता दृश्यदृष्टा एक झाल्यानंतर परत पुढचा विचार सांगतात की हा जो भास तुम्हाला दिसतो हा कशामुळे दिसतो, याचं लॉजिक सांगतात की असं का होते, असं का दिसते. हे याच्यासाठी दिसते की हे सगळं परमात्म्याच्या सत्तेने परमात्म्याच्या चित्तप्रकाशानेच हे सगळं भासत असते, आणि हे सगळं भासमान आहे. हे खरं जरी नसतं तरी भासमान आहे, आणि हे भासते हे वाटणेसुद्धा, ते वाटण्यासाठीसुद्धा तुम्हाला ज्ञान पाहिजे ना. एखादं लहानसं लेकरू 6 महिन्याचं 4 महिन्याचं, त्याला हे काही कळत नाही फारसं, त्याला असं भासते का जसं आपल्याला भासते तसं भासू शकत नाही, कारण त्याच्या ब्रेनच्या न्यूरॉन्सला तशी ट्रेनिंग नाही आहे. त्याच्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्यांना तशी ट्रेनिंग नाही आहे. त्याचा इंटेलिजन्स आर्टिफिशियल नाही, नॅचरल, त्याचा नॅचरल इंटेलिजन्स तसा नाही आहे. कारण या शरीरात आल्यानंतर या शरीराने तसा अनुभव केलेला नाही आहे आणि आत्मा हा काही करतच नाही. आणि त्यावेळी 3 महिन्या 4 महिन्याच्या अवस्थेत तो तर जीव नाहीच आहे ना. ते जीवाचं जे प्रतिबिंब दिसतंय आत्म्याचं प्रतिबिंब ते जवळपास आत्म्यासारखं आहे आणि म्हणून त्याला आत्मा आणि जीव यांच्यामधला डिफरन्स कमी असल्यामुळे त्याला सगळं ते भासत नाही. पण जसा जसा मोठा होतो तसं भासते, पण ते भासणेसुद्धा त्या ज्ञानाच्या चितप्रकाशामुळे आहे, त्या ज्ञानाच्या आवरणामुळे आहे. न्यूरॉन्सची ट्रेनिंग आणि ट्रेनिंगच्या नंतर जे स्किल नंतर जे कर्म करण्याची हातवटी ही निर्माण होते, हे सगळ्याच्या सगळं त्या चितप्रकाशामुळे होत असते. वेळेच्या मर्यादेपोटी आज आपण इथे थांबणार. थांबायच्या आधी 12वी ओवी जी आपण घेतलेली आहे तिची एकदा पुनरावृत्ती करूया. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची आपरी प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. 12व्या ओवीतील महत्त्वाच्या सिद्धांताचा पहिला भाग घेऊन झाला, त्याचा उर्वरित उत्तरार्ध आपण उद्या घेऊ.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.